दुल्हन विला जवाबे, दुल्हन विला जवाबे, दुल्हा विला जवाबे।
हाथ थक जाए तो थक जाए।
हाँ, दुल्हन विला जवाबे, दुल्हा विला जवाबे, दुल्हन दाना जहरा।
मेरा हाथ खड़ा होवे ना होवे,
दुल्हन दाना जहरा, दुल्हा अबू तुरा बे, दुल्हन विला जवाबे, दुल्हा विला जवाबे, दुल्हन विला जवाबे।
एक बारी थोड़ी नजर करना, शादी का पहला शेर।
दुल्हन ते दुल्हा दोवे वारस ने दो जहां दे, दुल्हन ते दुल्हा दोवे वारस ने दो जहां दे, दुल्हन ते दुल्हा दोवे वारस ने दो जहां दे, ओ अपनी थां नवाबे, ए अपनी थां नवाबे, ओ अपनी थां नवाबे, ए अपनी थां नवाबे, दुल्हन दा नाए जहरा, दुल्हन मिला जवाब।
सादात बैठे ने उन्हां दे घर दी गल, जे इस जोड़े दी शादी ना होवे ते सैयद कित्थों होणगे, लिहाजा इन्हां कोल दुआ लैणी है ते तुहाडे कोल दाद लैणी, तवज्जो करना जरा।
कुछ जोड़ियां दी शादी तय कर दे दुनिया वाले, कुछ जोड़ियां दी शादी तय कर दे दुनिया वाले, कुछ जोड़ियां दी शादी तय कर दे दुनिया वाले, इस जोड़े दा खुदा ने खुद की जोड़े दा खुदा ने खुद की इंतखाबे, दुल्हन दा नाए जहरा, दुल्हा अबू तुराबे, दुल्हन विला जवाबे, दुल्हन विला जवाबे, तुम पर जमी है आँखें, तुम्हारे रुख पर जमी है आँखें, मैं कैसे रुख से हटाऊं अखियां, कसम खुदा की बड़े हसी हो।
जब मैंने इधर कहना बड़े हसी हो तो हाथ उठाना ताकि गवाही हो जाए।
कसम खुदा की बड़े हसी हो, मैं कैसे आखिर
कैसे आखिर मिलाऊं अखियां। सहीवाल का जौक है। अगला शेर सुनिएगा, ये हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम अर्ज कर रहे हैं।
नमाज पढ़ने को मैं थाया,
काथना बच्चों का खेल नहीं है।
नमाज पढ़ने को मैं थाया, تمہیں جو دیکھا تو پڑھ لی میں نے نماز پڑھنے کو میں تھا آیا تمہیں جو دیکھا تو پڑھ لی میں نے کیونکہ تمہاری صورت ہے میرے آگے میں کیسے اپنی جھکاؤں اکھیاں تمہاری صورت ہے میرے آگے.
جو نبی پاک کے حسن پہ قربان ہے وہ سبحان اللہ کہے, جو نبی پاک کے حسن پہ قربان ہے.
یہ بات حاکم میں سوچتا ہوں سوچتا ہوں, یہ بات حاکم میں سوچتا ہوں کہ خود مصور نے پوچھا ہوگا میں نقش تیرے بنا رہا ہوں.
پتہ نہیں کون سمجھے گا.
میں نقش تیرے بنا رہا ہوں, بتا کیسی بنا اکھیاں. میں نقش تیرے بنا رہا ہوں, بتا کیسی قد خلقتا کما تشاء. میں نقش تیرے بنا رہا ہوں.